मेजर हिट्स 93.5 रेड एफएम पर 9:33 मॉर्निंग नंबर वन में रुद्रा है आपके साथ एंड घूमने फिरने की कुछ चल रही है बातें. कारण पावसाळा आहे आणि पावसाळा सीजन म्हणजे निसर्गाचा आनंद घेण्याचा असतो आणि याच आनंदामध्ये दुगारवाडी झालं, पैण झालं, या सगळ्या स्पॉट्सकडे आपल्या टुरिस्ट मंडळींची गर्दी जी आहे ती खूप जास्त वाढून जाते. आणि सोबतच आपल्या नाशिकमध्ये खूप जास्त विन्यार्ड सुद्धा आहेत, तिकडे सुद्धा लोक जातात, फोटो सेशन वगैरे होतं, छान मजा, धमाल, मस्ती. पण नाशिक कुठच्याही पिकनिक स्पॉटला गेल्यानंतर जेव्हा तुम्ही फोटो काढत असाल तेव्हा खऱ्या अर्थानं खूप काळजी घेण्याची गरज आहे. आय दिन कुछ न्यूज हम पढते रहते है की इकडं एक मुलगा सेल्फी घेण्याचा प्रयत्न करत होता आणि पाय सरटकला, पडला, काहींना दुखापत झाली, काहींना इजा झाली, तर काहींसोबत खूप मोठा प्रॉब्लेम होतो, खूप मोठं संकट ओढावतं. आणि त्यामुळेच कुठल्याही पिकनिक स्पॉटवर गेल्यानंतर तुम्ही सेल्फी काढत असाल किंवा तुमच्या ग्रुपचा फोटो काढत असाल एका सेफ आणि सिक्युअर जागी तुम्ही उभं असणं खूप गरजेचं आहे. त्या विषयासंदर्भात आपल्याला इन डिटेल बोलायचंच आहे. पण कुठं जाताय फिरायला पावसाळ्यात सांगा जरा. 6601935 नंबर आहे. सुपर हिट्स 93.5 वर रेड एफएम बजाते राहो. रुस्तम का खूबसूरत सा ट्रॅक तेरे संग यारा बजाते राहो.